chinimandi.com podcast.
शहाबाद साखर कारखान्यामध्ये इथेनॉल उत्पादनावरही जोर. हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी सांगितले की आता राज्यातील सहकारी साखर कारखाने साखरेसह गुळाचेही उत्पादन करणार आहेत. रेवाडी जिल्ह्यातील ग्राम राजियाकीमध्ये लोकांशी बोलताना त्यांनी सांगितले की पलवल, कैथल आणि महमच्या सहकारी कारखान्यांमध्ये गुळ आणि साखरेचे उत्पादन नव्या हंगामात सुरू केले जाईल आणि फलदायक परिणामांनंतर इतर सहकारी साखर कारखानेही गुळ आणि साखरेचे उत्पादन करतील. विविध विकासात्मक कामाचे उद्घाटन करण्यासाठी इथं आलेले मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी सांगितले की शहाबादच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये इथेनॉलच्या उत्पादनासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी सांगितले की अलीकडेच हरियाणा सहकारी साखर कारखाना महासंघाद्वारा तयार परिष्कृत साखर ब्रँडचे छोटे छोटे पॅकिंगही रोहतकच्या सहकारी साखर कारखान्यात बनवण्यात आले आहेत. मंत्र्यांनी लोकांना विनंती केली की त्यांनी कोरोनाच्या फैलावापासून वाचण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाद्वारा जाहीर केलेल्या निर्देशनाचे पालन करावे. त्यांनी लोकांना सल्ला दिला की त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि मास्क वापरावा.